चला दुसऱ्यांदा भारतानी मारला शिक्का आपल्या बेस्ट मराठी शोवर आणि बेस्ट मराठी आरजेवर म्हणजेच मॉर्निंग नंबर वन संग्राम बरोबर संग्राम बरोबर
सुपर हिट 93.5 रेड एफ एम वर नमस्कार. मी आहे संग्राम. अमोल परसुरे बरोबर आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत. बट इन द मीन टाइम तुम्हाला शिक्का मारायचा असेल तुमच्या आवडत्या खाद्यपदार्थांवर तर फार वेळ राहिलेला नाहीये. पटापट सांगा कारण मी कॅटेगरी डिक्लेअर करणार आहे, सांगून टाकणार आहे की नेमकं कशावर आपण इथून पुढे वोट्स करणार, शिक्के मारणार आहे.
मदर्स रेसिपी प्रेझेंट
रेड एफ एम सा शिक्का लवर रेड एफ एम सा शिक्का
यासाठी पटकन 8975935935 वर तुम्ही मेसेज पाठवा. सध्या तरी मला चायनीज चे हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट हे लीड मध्ये दिसत आहेत. तुम्हाला जर काही वेगळं काही सुचवायचं असेल तर पटकन तुमच्या नावासोबत हा व्हॉट्सअप मेसेज मला पाठवायचा आहे किंवा facebook.com/rjsangramredfm वर जा, ते लाईक करा आणि तिथे तुम्ही पोस्ट टाकू शकता, तिथे तुम्ही सांगू शकता आम्हाला की नेमकं कशावरती तुम्हाला शिक्का मारावा असा वाटतोय. आणि अगदी तासाभरात अर्ध्या पाऊण तासातच मी डिक्लेअर करणार आहे आपली पहिली कॅटेगरी. फोन उचललाच असेल तुम्ही तर स्विगी ऍप डाऊनलोड करायला विसरू नका कारण एकतर पहिल्या ऑर्डरवर तुमच्या 100 रुपये ऑफ आहेत आणि त्यांच्याकडे मिनिमम काही नसतं ऑर्डर की एवढे पैसे भरावेच लागतील आपल्याला टाकावेच लागतील असं काही नसतं. पटकन ते करा आणि करूया धमाल यावेळी. खाण्याचा विषय काढला की मी आहे संग्राम 93.5 रेड एफ एम.